नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, पंतप्रधानांना विश्वास. येत्या 5 वर्षात राज्यात 10,000 सहकारी संस्था उभारण्याचं धोरण, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या. बीड जिल्ह्यात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब या स्पर्धेचं आयोजन. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून विजय, मालिकाही 3-1 अशी जिंकली. आता सविस्तर बातम्या. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत आज रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित 12,200 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यानिमित्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. येत्या 25 वर्षात भारत विकसित देश झालेला आपण पाहू आणि दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
अब आने वाले 25 साल भारत के भविष्य के लिए, दिल्ली के भविष्य के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. ये 25 साल भारत को विकसित राष्ट्र बनते हुए देखेंगे. ये भारत को आधुनिकता के एक नए दौर से गुजरते हुए देखेंगे. जब भारत दुनिया की तिसरी बडी आर्थिक ताकत बनेगा.
दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गाचं उद्घाटन करून पंतप्रधानांनी दिल्लीला पहिल्या नमो भारत रेल्वे गाडीची भेट दिली. दिल्ली मेट्रोच्या 4थ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी तसंच रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उद्या नवी दिल्लीत पंचायतचे पार्लिमेंट 2.0 या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या अनुसूचित जमातीच्या 503 महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अनुसूचित जमातीच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना घटनात्मक तरतुदी, संसदीय कार्यपद्धती आणि शासन व्यवस्थेची माहिती देणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. राज्यात नव्यानं मोठी सहकारी चळवळ उभी करण्याची गरज असून येत्या 5 वर्षात 10,000 सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. सहकारी संस्थांना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल असं ते म्हणाले. सहकारी दूध संघात अध्यक्ष आणि राजकारणी लोकांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे हे क्षेत्र अडचणीत आलं आहे. सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुसूत्रता आणून कठोर भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणातल्या 5 आरोपींना काल पकडण्यात आलं असून हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील आम्ही सोडत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही. याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये. ही गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निगरून हत्या झाली आहे, त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे, अंजली दमानिया यांच्यावर समाजविघातक कृत्य अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी बीड इथल्या नागरिकांनी केली आहे. या नेत्यांनी जाहीर सभेमध्ये केवळ राजकीय हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने मराठा तसंच ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या विधानांमुळे समाजविघातकी प्रसंग घडून येत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मोठ्या संख्येनं नागरिक आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी पोलीस निरीक्षकांनी निवेदनही देण्यात आलं. शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं गरजेचं असून त्यातून घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्याची आवश्यकता असल्याचं खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. चिपळूण इथं वशिष्ठ डेअरी आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. कोकणात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, फळबागा, अन्नधान्य, डाळी या सगळ्यांसाठी प्रचंड संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली तर कोकणाचा आता बदलत असलेला चेहरा आणखीन बदलेल असं पवार यांनी नमूद केलं. हा महोत्सव 9 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वैयक्तिक नागरी स्वच्छता आणि आरोग्य बळकटीसाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खतखड्डा तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या 2 कचराकुंड्या असणारं कुटुंब यासाठी पात्र असून 26 जानेवारी रोजी अशा कुटुंबांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातले सुमारे 4,72,379 कुटुंब सहभागी होणार आहेत. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं 3-1 अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या 5व्या सामन्यात भारतीय संघानं दिलेलं 162 धावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळीला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ 157 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पोलीस विभागाच्या नांदेड परिक्षेत्र अंतर्गत लातूर इथं पोलीस क्रीडा निवड चाचणी स्पर्धेचं उद्घाटन आज लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेसाठी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातून 24 खेळ प्रकरणात 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 15-19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 10व्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 65 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक सुनील सुखतनकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. तो ओपनिंग सिनेमा म्हणून लिटिल जाफना प्रदर्शित केला जाणार आहे. महोत्सवाचा समारोप 19 जानेवारीला प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचं सुखतनकर यांनी सांगितलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांच्या लेखी परीक्षा 7 ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 या हिवाळी सत्रातल्या प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा आणि मे 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. राज्यातल्या विविध 235 केंद्रांवर ही परीक्षा होईल. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त कचरामुक्त यात्रा ही मोहीम राबवण्यात येत असून यात्रेतील स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी 5 वाजता आणि रात्री 11 वाजेदरम्यान यात्रेतील गर्दी कमी झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी प्लास्टिकसह इतर कचरा उचलत आहेत. दरम्यान यंदाही यात्रेकरूंना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या वसा इथं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागृती महिला प्रभाग संघाची आमसभा आज पार पडली. यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काचं विक्री केंद्र मिळावं यासाठी जागृती विक्री केंद्राचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती साधत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचवण्याचं आवाहन खांडेकर यांनी यावेळी केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, पंतप्रधानांना विश्वास. येत्या 5 वर्षात राज्यात 10,000 सहकारी संस्था उभारण्याचं धोरण, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या. बीड जिल्ह्यात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब या स्पर्धेचं आयोजन आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून विजय, मालिकाही 3-1 अशी जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.